93.5 रेड एफएम वर 8:46 झाले तर रुद्र आहे तुमच्या सोबत मॉर्निंग नंबर 1 मध्ये. मॉर्निंग नंबर 1 मध्ये पाणी, पाण्याचा अभाव, एकूणच पाऊस नाही आहे. गंगापूर धरणामध्ये पाणी साठा कमी उरलेला आहे, त्यामुळे पाणी सोडणं या प्रक्रियेला फुल स्टॉप लागलेला आहे. रामकुंडाला प्रचंड आध्यात्मिक धार्मिक असं महत्व आहे, त्यामुळे काही दिवसांपूर्वी आपल्या उपमहापौर साहेबांच्या इनिशिएटिव्हनं गोदापात्रामध्ये रामकुंडात पाणी सोडण्यात आलं वेगवेगळ्या इतर ठिकाणांहून. पण झालं काय, ह्या पाण्यामध्ये लोक दिवे वगैरे सोडतात, निर्माल्य टाकतात, त्यामुळे परत एकदा पाणी प्रदूषणाचा मुद्दा पुढं उभा राहतो आहे. आणि असं एक म्हटलं जातं आहे की बाबा रे, किमान गोदावरी नदी प्रवाहित होईपर्यंत तरी आपल्याला ते दिवे वगैरे सोडणं या गोष्टींवरती बंदी आणणं गरजेचं आहे. होतं काय, दिवा आपण सोडतो पाण्यामध्ये, थोडा वेळ तो राहतो, त्यानंतर त्या दिव्यासोबत असलेले फुलं, तो द्रोण, ते पाणी, हे सगळंच्या सगळं नदीपात्रात पडतं. आणि नदीपात्रात पडल्यानंतर असं तवंग त्या पाण्यावरती दिसून येतो. एकूणच लोकांचं म्हणणं तर आता असं सुद्धा आहे की बाबा रे, परत जर तुम्ही पाणी टाकणार असाल तर ह्या आधीच्या पाण्याची काहीतरी विल्हेवाट लावा आणि मग दुसरं पाणी त्या नदीपात्रात सोडा, जेणेकरून ते नव्यानं सोडलेलं पाणीसुद्धा दूषित होणार नाही. एकूणच समस्या मोठी आहे आणि सगळ्यांनी जर असं सहकार्य करण्याची गरज आहे. खरंच थोडे दिवस जर आपण थांबलो, ॲटलीस्ट नदी प्रवाहित होईपर्यंत तरी आपण दिवे सोडणं, निर्माल्य टाकणं तर बंदच करायला पाहिजे. निर्माल्य कलश आहेत तिकडे, त्यांचा वापर करा आणि दिवे वगैरे नको सोडूयात काही दिवस. काय मॉर्निंग नंबर 1 मध्ये तुमचं काय मत या विषयासंदर्भात जरा सांगताय तुम्ही. 6601935 नंबर आहे माझा. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते राहो.